सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहे. MH 93.5 मध्ये आज रुद्रांश पाटील आपल्यासोबत आहे. आणि रुद्रांश जो आहे त्यांनी त्याचं पॅशन जपलं, पण असे बरेच लोक असतात यार की ज्यांना ना त्यांचं पॅशन काय हेच कळत नाही मुळात, किंवा ते फॉलो करायचं असतं, रुटीन लाईफ सोडायचं असतं आणि नवीन काहीतरी करायचं असतं हेही सुचत नसतं. अशा सगळ्यांसाठी रुद्रांश तू एक काय मेसेज देशील?
मला त्यांना इतकंच बोलायचं की तुम्ही फक्त एकच गोष्ट राहू नका, म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफ सेटल करून नंतर तुम्ही परत तुमच्या फॅमिली वर फोकस करा, असं नको करा. तुम्हाला ते गोष्टांमध्ये आवड निर्माण होत जाते ते गोष्टीवर तुम्ही फोकस करा. तुम्हाला असं नाही की तुम्ही एक जॉब घेतले तुम्हाला तेच करायचं, तुम्ही लगेच स्पोर्ट्सवर पण जाऊ शकता. आणि खरं मध्ये स्पोर्ट्स आणि अभ्यास मेंटेन करण्यामध्ये इतकं काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असला तर आपण कुठली पण गोष्ट पॉसिबल करू शकतो. आता आपण अभ्यासाचा विषय आला तर भरपूर मुलं या वर्षी त्यांच्या एक्झामच्यामुळे ट्वेल्थच्या एक्झामच्यामुळे शूटिंग सोडून टाकतात मध्ये, पर नंतर ते परत जॉईन करता आणि नंतर त्यांना कळतं की काय फरकच पडला आणि स्पोर्ट्स मध्ये हे सगळं. कारण की हे सगळं का होतं, कारण की इतका फरक पडल्यावर पण ते आपल्या डोक्यामध्ये बसलं एक गोष्ट की मला शूटिंग कशी करायची, नाहीतर मला अभ्यास कसा करायचा. हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये राहणार, फक्त तुम्हाला ती गोष्टची प्रॅक्टिस करायची गरज. तर तुम्ही कुठली पण गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये सिलेक्ट करणार ना तर ते फक्त पूर्ण मन लावून करायची. आणि किती पण गोष्ट तुम्ही करणार ना फक्त टाइम मॅनेजमेंट बरोबर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही किती पण गोष्ट करू शकता.
अमेझिंग अमेझिंग, थँक्यू सो मच रुद्रांश, आणि छान वाटलं तुझ्याशी बोलून.
थँक्यू व्हेरी मच.
खूप सुंदर. नक्कीच लाईफमध्ये एक पॅशन असलंच पाहिजे, एक हॉबी असलीच पाहिजे. हॉबीपेक्षा जास्त ना पॅशन जास्त महत्त्वाची आहे, म्हणजे ती हॉबी आपण किती जास्त इंटरेस्टनी करतो तेच पॅशन झालं ना त्या गोष्टीसाठीचं. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.